आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याचं छगन भुजबळ यांचं शरद पवार यांना आवाहन. गाऊक किमतींवर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 3.36%. मुंबई शेअर बाजारात चढउतार. सेन्सेक्स 80,863 अंकांची उंची गाठल्यानंतर 146 अंकांची वाढ नोंदवत 80,066 अंकांवर बंद. आणि राज्यात हा आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात तयार झालेला तणाव निवळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. आजच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या 2 दिवसात आपण या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, तसंच राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पाहू, असं पवार यांनी म्हटल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. देशात अन्नधान्य विशेषतः भाज्या आणि उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक किमतींवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 3.36% गेला आहे. यात सलग चौथ्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली. हा दर मे महिन्यात 2.61% इतका होता. प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ब्रिटिश सरकारनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणलेल्या रौलेट अॅक्टच्या धर्तीवर आधारलेला हा कायदा सरकार अध्यादेशाद्वारे आणत असल्याची पाटील यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. या कायद्याद्वारे पोलिसांना अमर्याद अधिकार दिले जाणार असून कोणतंही कारण न दाखवता ते एखाद्या संघटनेला बेकायदेशीर म्हणून घोषित करू शकणार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी देशातल्या 70 कोटी महिलांचा आवाज व्हायला हवा, असं आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केलंय. अलका लांबा यांनी आज मुंबईत टिळक भवन इथं महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात कल्याणमध्ये एका महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा महिलांचा काँग्रेसच्या पदाधिकारी महिला नेत्यांनी आवाज व्हावं असं त्या म्हणाल्या. लोकसभेत भाजपाचा विजयरथ महाराष्ट्रानं रोखला, हा डबल इंजिन सरकारला इशारा आहे. आता काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संघटनेला बळकट करण्यासाठी झोकून काम करावं आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून द्यावा असं त्या म्हणाल्या. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात 700 शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. 17 अनुकंपाधारकांना देखील आज नियुक्तीपत्र देण्यात आली. युवकांनी या रोजगाराचा अनुकूल वापर करून लोकसेवा करावी असं आवाहन दादा भुसे यांनी केलं. त्यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावाही घेतला. ही योजना राज्य शासनाची क्रांतिकारी योजना असून महिलांचं आरोग्य पोषण आणि स्वावलंबनासाठी महत्वाकांक्षी योजना मिशन मोड पद्धतीनं राबवावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव तसंच रास्त किफायतशीर दर एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून 21 जुलैपर्यंत तीव्र आंदोलनं केली जाणार आहेत. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली. या आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यात कोतुळ इथले शेतकरी गेले 10 दिवस धरणं आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या आजच्या 10व्या दिवशी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मध्यवर्ती चौकात बांधलेली दुधाची हंडी अभंग आणि भजनाच्या निनादात शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली. यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजारात आज चढउतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी शुक्रवारच्या तुलनेत 167 अंकांनी वर उघडला. दुपारपर्यंत बाजार चढे होते. त्याच दरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकदा 80,863 अंकांची नवी उंची गाठली होती, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 24,635 उंचीवर पोहोचला होता. मात्र ही उंची शेवटपर्यंत टिकली नाही. दिवसअखेर सेन्सेक्स 146 अंकांची वाढ नोंदवत 80,665 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 85 अंकांची वाढ नोंदवत 24,587 अंकांवर बंद झाला. मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडायचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई शहर, उपनगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसानं मुंबईत सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे स्थानकांदरम्यान काल कोसळलेली दरड काढण्यात जवळपास 24 तासांनी यश आलं. त्यामुळे लवकरच या मार्गावरची वाहतूक सुरू होईल. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली रस्ते वाहतूकही सुरळीत झाली आहे. दुपारनंतर पाऊसही ओसरला, त्यामुळे मुंबई गोवा आणि मीरा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तसंच राजापूर कोल्हापूर आणि चिपळूण कराड मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीत घट होऊन ती आता धोका पातळीच्या खाली आली आहे. राजापूरमधली कोदवली आणि लांजातली मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत, मात्र आता पावसाचा जोर ओसरल्यानं पाणी पातळीही कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. कालच्या अतिवृष्टीनं जिल्ह्यात लांजा आणि राजापूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मिळून 2,60,00,000 रुपयांचं नुकसान झालं. 11 गाई म्हशींचा मृत्यू झाला असून घरं, गोठे तसंच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम राहिला, जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान गेल्या रविवारी माणगावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इस्माचा मृतदेह आज सकाळी कुडाळजवळ नदीत आढळून आला. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातल्या आंदळगाव इथं रोवणी करत असताना अंगावर वीज पडून कलाबाई गोखले आणि आशा सोनकुसरे या दोघींचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरणीला पोषक वातावरण तयार झालंय, त्यामुळे शेतात पेरण्यांना वेग आला असून अनेक ठिकाणी पेरणीची कामं उरकत आली आहेत. नाशिक जिल्ह्यात 6,00,000 हेक्टरपेक्षा जास्त खरीपाचं क्षेत्र असून यापैकी 4,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवल्या तालुक्यातली खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून इतर तालुक्यांमध्येही 85% पेरण्या झाल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलंय. पालघर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण चांगलं असल्यानं भात पिकाच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. जिल्ह्यात पावसानं आज थोडी उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली. संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. या सर्व आरोपींना 2 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत घुसखोरी केली होती. तसंच लोकसभेचं कामकाज चालू असताना प्रेक्षक दीर्घेतून दालनात उतरत धुराचे डबे फोडले होते. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतल्या छत्रपती संभाजीनगर शहर तसंच जिल्ह्यासह लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव इथल्या 1,133 सदनिका आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी 16 जुलै 2024 संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ही प्रक्रिया सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडणार आहे. नीट यूजी अर्थात पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या याचिकेत म्हटलंय. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं ही नोटीस बजावली, मात्र राजस्थान उच्च न्यायालयापुढच्या प्रलंबित कार्यवाहीला स्थगिती देणारा औपचारिक आदेश जारी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हवामान. राज्यात हा आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. कोकणात तुरळक ठिकाणी अतिशय जोरदार, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस जोरदार पडला. उद्याही राज्यातल्या 4 विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याचं छगन भुजबळ यांचं शरद पवार यांना आवाहन. गाऊ किमतींवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 3.36%. मुंबई शेअर बाजारात चढउतार. सेन्सेक्स 80,863 अंकांची उंची गाठल्यानंतर 146 अंकांची वाढ नोंदवत 80,066 अंकांवर बंद. आणि राज्यात हा आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.